chinimandi.com पॉडकास्ट।
जर मजूर परतले नाहीत तर भविष्यात महाराष्ट्रात होऊ शकते मजुरांची कमी। कोरोनामुळे कित्येक मजूर आपापल्या गावी गेलेले आहेत। महाराष्ट्रात खास करून मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये 15 लाख मजुरांची कमी पडू शकते। कोरोनामुळे हे मजूर उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि मध्य प्रदेशातील आपापल्या घरी परतले आहेत। कोरोनामुळे हे मजूर भविष्यात परत येतील याची शक्यता कमी आहे। केंद्र सरकारनं मार्चच्या शेवटच्या आठवड्यात लॉकडाऊनच्या घोषणेनंतर अडकलेले प्रवासी, विद्यार्थी, तीर्थयात्री आणि पर्यटकांसाठी आंतरराज्यांमध्ये वाहतुकीची परवानगी दिली आहे। आतापर्यंत 15 लाख मजूर महाराष्ट्रातून आपल्या घरी जाण्यासाठी यापूर्वीच निघाले आहेत आणि येणाऱ्या आठवड्यात आणखी मजूर आपापल्या गावी परत जाणार आहेत। पूर्व सांसद संजय निरुपम आणि पूर्व मंत्री कृपाशंकर सिंह यांनी सांगितलं की कोरोना महामारीच्या भीतीमुळे प्रवाशांची पुन्हा परत येण्याची शक्यता नाही। ते जर परत आले नाहीत तर मुंबई, पुणे, रायगड आणि नाशिकमधील काही उद्योगांना गंभीर स्थितीचा सामना करावा लागणार आहे।